अभिनेत्री
Schauspielerin
एक
eine
Mirna प्रसिद्ध
berühmt
Mirna
Nur El Din
हैं
sind
कई
viele
दुनिया भर में
über
प्रशंसक
fans
वह
sie
है
ist
अफवाहें
Gerüchte
उसके
ihr
के बारे में
über
थी
war
प्रेम जीवन
Liebesleben
हाल ही में
kürzlich
अहमद अल आवादी
Ahmed Al Awadi
कहा
sagte
के साथ
mit
लोगों
Menschen
बताया
erzählten
Mirna में
in
सच्चाई
die Wahrheit
साक्षात्कार
interview
दोस्त
Freunde
वे
sie
सिर्फ
bloß
अहमद
Ahmed
और
und
नई फिल्म
ein neuer Film
पर
auf
साथ में काम करते हैं
arbeiten zusammen
खुश
glücklich
होने के लिए
zu sein
चाहती है
möchte
जान सके
zu wissen
तथ्यों
die Fakten
हर कोई
jeder
कहती है
sagt
चोट पहुंचा सकती
verletzt
लोग
Menschen
सकती हैं
kann
समर्थन करते हैं
unterstützen
इंतजार करते हैं
warten auf
उत्सुकता से
eifrig
अपने
eigene
उनके प्यार
ihre Liebe
के लिए
für
धन्यवाद करती हैं
dankt
प्रशंसकों
fans
कड़ी मेहनत करना
hart arbeiten
जारी रखती हैं
setzt fort
हर दिन
jeden Tag
बहुत अच्छा अभिनेता
sehr guter Schauspieler
भी
auch
आशा करते हैं
hoffen
देखना
betrachten
फैंस
die Fans
साथ में उन्हें
sie zusammen
स्क्रीन पर
auf dem Bildschirm
जाने
wissen
उम्मीद करती हैं
Hoffnungen
जल्द
bald
सच
die Wahrheit
सामने आएगा
wird herauskommen
कहानी
Geschichte
दिखाती है
Shows
मिर्ना की सच्ची व्यक्तित्व
Mirnas wahre Persönlichkeit
उसकी ईमानदारी
ihre Ehrlichkeit
प्रेम करते हैं
lieben
मिर्ना
Mirna
उत्तरी
nördlich
एक शहर
eine Stadt
जिगबो
Jibo
बुर्किना फासो
Burkina Faso
में
in
है
ist
आतंकवादी
terroristisch
कई
viele
डजिबो
Jibo
हमले
Angriffe
हाल ही में
kürzlich
हुए हैं
es hat gegeben der
के बीच
über
डर
Angst
पैदा किया है
haben verursacht
ये
diese
लोगों
Menschen
अपने
eigene
घर
Haus
छोड़ने
verlassen
पड़े
mussten
परिवारों
Familien
काम कर रही हैं
arbeitet
के लिए
für
क्षेत्र
Regionen
यह
der
सरकार
Regierung
सुधारना
verbessern
सुरक्षा
Schutz
अंतर्राष्ट्रीय समूह
internationale Gruppen
और
und
मदद कर रहे हैं
helfen
लोग
Menschen
स्थानीय नेता
lokale Führer
एक
eine
का
von
पास
nahegelegen
बाजार
Markt
बाजार के पास
in der Nähe des Marktes
महत्वपूर्ण
bedeutend
हमला
Angriff
हुआ
passiert
दी
der
घायल हो गए
wurden verletzt
घायल
verletzt
जल्दी
früh
पहुंची
ankamen
मदद करने के लिए
zu helfen
मेडिकल टीम
medizinische teams
के कारण
aufgrund von
डिजिबो
Jibo
बंद करना पड़ा
mussten schließen
सुरक्षा चिंताएं
Sicherheitsbedenken
स्कूलों
Schulen
उनकी
ihrer
प्रभावित किया है
hat beeinflusst
बच्चे
Kinder
शिक्षा
lernen
चाहते हैं
möchten
बहुत से
viele
शहर
Stadt
शांति
Frieden
अंतर्राष्ट्रीय सहायता
internationale Hilfe
चिकित्सा सामग्री
medizinische Vorräte
भोजन
Essen
शामिल हैं
beinhaltet
आशान्वित हैं
sind hoffnungsvoll
बेहतर
besser
बेहतर भविष्य
eine bessere Zukunft
भविष्य
zukünftige
इन
diese
कर रहे हैं
arbeiten
लक्ष्यों
Ziele
समर्थन करने
zu unterstützen
स्थानीय संगठन
लोकाले ऑर्गेनाइजेशनन
उस
देर
का हिस्सा
टाइल फॉन
देश
दस लैंड
बड़ी
ग्रोस
समस्याओं
प्रॉब्लेम
हैं
सिंड
उम्मीद करते हैं
होफन
मुद्दे
प्रॉब्लेम
शांति वार्ताएं
फ्रीडेंसगेस्प्रेचे
हल करने के लिए
अनस्प्रेचन
दुनिया
वेल्ट
देख रही है
सीट सू
समर्थन कर रही है
Unterstützenden.
Go.
Zu.
Jibo.
Jibo.
Lekar aane ki.
Bringen.
Saath mein.
Zusammen.
EPFO.
EPFO.
PF.
PF.
Aapke.
Du.
Aasan se upyog.
Einfach zu bedienende.
Karmchari Provident Fund Sangathan.
Employees. Provident Fund Organisation.
Ke saath.
Mit.
Jaanch.
Überprüfung.
Dwara.
Von.
Pradan ki gai.
Bereitgestellt.
Provident Fund.
Versorgungskonto.
Balance.
Gleichgewicht.
Seral.
Einfach.
Sevai.
Dienste.
Ho gai hai.
Ist geworden.
PF Balance.
PF Saldo.
Apne.
Eigene.
Aap.
Du.
SMS Sevai.
SMS Dienste.
Or.
Und.
Do mukhya tarike.
Zwei Hauptmethoden.
Dono.
Beide.
Missed call.
Verpasster Anruf.
मुफ्त
फ्राई
सकते हैं
कौंट
076-690-0666
076-690-066-66
आपका
डाइन
डायल करें
वेलन
पंजीकृत
रजिस्ट्रियट
बस
बस
मिस कॉल द्वारा जांचने के लिए
पर अनरूफ प्रूफुंग्सुबरप्रूफुंग उबरप्रूफन
मोबाइल नंबर
हैंडी नुमा
से
Aus.
Ek.
Eine.
SMS.
SMS.
Call.
Aufruf.
Turant baad.
Kurz nach.
PF Balance Vivaran.
PF Guthabensdetails.
Praapt karenge.
Erhalten.
Vartaman.
Aktuellen.
EPFO ke saath panjikrit.
Bei der EPFO registriert.
Upyog karte hain.
Benutzen.
Praapt karne ke liye.
Um zu bekommen.
Yeh.
Der.
Woh wala.
Der eine.
सटीक जानकारी
Genaue Informationen.
सुनिश्चित करें
Stellen Sie sicher.
है
Ist.
एक विशिष्ट टेक्स्ट
Eine bestimmte Nachricht.
SMS सेवा
SMS Dienst.
चुन सकते हैं
Können wählen.
पंजीकृत मोबाइल नंबर
Registrierte Handynummer.
भेजकर
Indem Sie senden.
वैकल्पिक रूप से
Alternativ.
7,73,82,899
7,738,299,899
EPFOHOUAN
EPFOHOUAN
इसे
एस
SMS विकल्प
डी SMS ऑप्शन
का उपयोग करने के लिए
benutzen
को
zu
टाइप करें
typ
भेजे
senden
यूनिवर्सल अकाउंट नंबर
यूनिवर्सल अकाउंट नंबर
UAN
UAN
आपकी मोबाइल नंबर
Ihre Mobilnummer
ताकि यह सेवा काम कर सके
Damit dieser Service funktioniert
लिंक होना आवश्यक है
Muss verknüpft sein
अपना UAN
Ihre UAN
अपनी वेतन पर्ची
Ihrer Gehaltsabrechnung
अपने नियोक्ता के HR विभाग
Personalabteilung Ihres Arbeitgebers
खोजने के लिए
Zu suchen
जांचे
Anfragen
Ja
Oder
संपर्क करें
कॉन्टैक्ट
आखिरी योगदान विवरण
Letzte Beitragsdetails
आप प्राप्त करेंगे
Du wirst erhalten
आप भेजें
Sie senden
आपका PF शेष
Ihr PF Saldo
एक बार जब
Einmal
वापसी संदेश के माध्यम से
Per Rückantwort
आपका SMS बैलेंस
Ihr SMS Guthaben
Airtime
Gesprächszeit
खर्च नहीं करती
Verbrauchen nicht
जानकारी प्राप्त करते समय
Beim Empfang von Informationen
दोनों सेवाएं
Beide Dienste
याद रखें
Erinnern
हैं
Sind
अपने UAN
Ihre UAN
गोपनीय
Vertraulich
ताकि रोका जा सके
zu verhindern
दुरुपयोग
Missbrauch
धोखाधड़ी
Betrug
रखें
Bewahre
EPFO ग्राहक सेवा
EPFO Kundendienst
आप सकते हैं
Sie können
इन सेवाओं का उपयोग करते हुए
bei der Nutzung dieser Dienstleistungen
किसी भी समस्या
alle Probleme
यदि
wenn
सहायता के लिए
für Hilfe
सामना करते हैं
konfrontiert
आपको
mich selbst
इन डिजिटल सुविधाओं का उपयोग
die Nutzung dieser digitalen Einrichtungen
तक
zu
त्वरित पहुंच
sofortigen Zugriff
देता है
gibt
बचाता है
rettet
महत्वपूर्ण PF विवरण
wichtige PF Details
समय
Zeit
अपडेट रहे
um auf dem Laufenden zu bleiben
अपने PF बैलेंस को नियमित रूप से जांचना
regelmäßig ihren PF Saldo zu überprüfen
अपने बचतों के बारे में
über ihre Ersparnisse
आदत बनाए
machen sie es sich zur Gewohnheit
आपके वित्तीय भविष्य
ihre finanzielle Zukunft
आश्वासन और स्पष्टता के साथ
mit Vertrauen und Klarheit
मदद करता है
hilft
ये सक्रिय दृष्टिकोण
dieser proaktive Ansatz
योजना बनाने में
bei der Planung
EPFO Records में
in den EPFO Aufzeichnungen
अपne व्यक्तिगत विवरणों
ihre persönlichen Daten
सटीक और updated
genau und aktuell
हमेशा
immer
EPFO के साथ
bei der EPFO
अपना मोबाइल नंबर बदलते हैं
wenn sie ihre Handynummer ändern
इन सेवाओं का उपयोग जारी रखने के लिए
um diese Dienstleistungen weiterhin nutzen zu können
तुरंत अपडेट करें
aktualisieren sie sie umgehend
बिना बाधा के
ohne Unterbrechung
आपके PF बैलेंस का प्रबंधन
die Verwaltung ihres PF Guthabens
इन सेवाओं का लाभ उठाकर
durch die Nutzung dieser Dienste
परेशानी मुक्त
mühelos
सुविधाजनक
bequem
हो जाता है
wird
अनदेखी न करें
ignorieren sie nicht
अपने PF बैलेंस स्टेटमेंट्स
ihre PF Kontostandsauszüge
और संभावित त्रुटियों
und potenzielle Fehler
विसंगतियों से बचा जा सकता है
Unstimmigkeiten vermeiden
समय पर जांच
rechtzeitige Kontrollen
सहायता कर सकता है
kann helfen
अपनी वित्तीय संपत्तियों को
ihre finanziellen Vermögenswerte
प्रौद्योगिकी का लाभ उठाएं
Technologie nutzen
समझदारी से
weise
सुरक्षित करने के लिए
um zu schützen
सूचित रहें
bleiben Sie informiert
4.9 मापांक वाले भूकंप
Erdbeben der Stärke 4,9
AFAD
AFAD
1
eine
Aegean Sagar
Ägäischen Meer
के बारे में
über
जारी की
veröffentlichte
me
in
report
Bericht
wah
sie
विस्तृत
ausführlich
हाल का
neueste
हाल के
neueste
इस
der
के पार
über
जगाने वाला
auslösend
झटकों
erschütterungen
ने कारण बना
verursachten
पास के तटीय कस्बे
nahegelegene küstenstädte
भूकंपीय घटना
seismisches ereignis
मध्यम
medium
महत्वपूर्ण
bedeutend
महसूस किया
fühlte sich
सार्वजनिक चिंता
öffentliche besorgnis
आपातकालीन प्रतिक्रिया टीमों
einsatzteams für den notfall
और
und
जहां आवश्यक हो
bei bedarf
जुटाया
mobilisierten
तुरंत
sofort
प्राधिकरणों
behörden
मूल्यांकन करने के लिए
bewerten
संभावित क्षति
potenzielle schäden
सहायता प्रदान करें
hilfe leisten
की
diesen
कुछ राहत
einige erleichterung
कोई हताहत नहीं
keine opfer
जो
die
पता चलता है
offenbaren
प्रदान करता है
bietet
प्रभावित समुदायों के लिए
den betroffenen gemeinden
प्रारंभिक जांचों
voruntersuchungen
रिपोर्ट किए गए
wurden gemeldet
उत्पन्न हुआ
ging aus
एक तकनीकी दोष रेखा से
von einer tektonischen verwerfungslinie
एक सामान्य स्रोत
eine häufige quelle
क्षेत्र में
in der gegend
भूकंप
das erdbeben
भूकंपीय गतिविधि की
seismischer aktivität
भूवैज्ञानिक
geologen
महासागरीय तल के नीचे
unter dem meeresboden
संकेत देते हैं
note
आकलन किया जाए
bewertet werden
कमजोरियों के लिए
für schwachstellen
विशेष रूप से पुल और पुराने भवन
insbesondere brücken und ältere gebäude
विशेषज्ञ
experte
सुझाव देते हैं
empfehlen
स्थानीय बुनियादी ढांचा
lokale infrastruktur
किसी भी पश्चात झटकों या संबंधित आपात स्थितियों
Jegliche Nachbeben oder damit zusammenhängende Notfälle.
Ke mamle mein.
Im Falle von.
Kshetriya sarkaron ke saath.
Mit den regionalen Regierungen.
Tatparta sunischit karne ke liye.
Um die Bereitschaft sicherzustellen.
Samanvay kar raha hai.
Koordiniert.
AFAD aur anya pratikriya agencyon dwara jari.
Herausgegeben von AFAD und anderen Einsatzbehörden.
Ka palan karne.
Zu folgen.
Tatiya rekha ke saath samudayon.
Gemeinden entlang der Küste.
Salah di gayi hai.
Wurden angewiesen.
Suraksha protokoll.
Sicherheitsprotokolle.
Ujagar karti hai.
Hervorhebend.
Aise bhukampiya ghatnaon ke baad.
Nach solchen seismischen Ereignissen.
Jokhim ko kam karne ke liye.
Um Risiken zu minimieren.
Nirantar nigrani.
Kontinuierliche Überwachung.
Mahatva ko.
Die Bedeutung von.
Samay par sanchar.
Zeitgerechte Kommunikation.
Ejin Kshetra.
Die Ägäis-Region.
Kai Madhyam Bhukampo.
Mehrere moderate Erdbeben.
Ka Anubhav Kiya.
Hat erlebt.
Nirantar Bhuvigyanik Asthirta.
Anhaltende geologische Instabilität.
Pichle Dashak Mein.
Im vergangenen Jahrzehnt.
Rekhankit Karta Hai.
Unterstreicht.
Adhyayan Karne Ke Liye.
Die Untersuchung fortsetzen.
Aur Kshetriya Tayari Mein Sudhar Kare.
Und die regionale Vorbereitung verbessern.
Chalu rakhte hain.
Fortsetzen.
Dosh gatishilta.
Störungsdynamik.
Behtar bhavishyavani karne ke liye.
Besser vorhersagen.
Bhavishya ki ghatnaen.
Zukünftige Ereignisse.
Vaigyanik.
Wissenschaftlich.
Nav nirman pariyojanaon mein.
In neue Bauprojekte.
Protsahit kiya jata hai.
Wird ermutigt zu.
Bhukamp pratirodhi design.
Erdbebenresistente Designs.
Shamil karna.
Beteiligen.
Sthaniya sarkare.
Lokale Regierungen.
Adhik samanvit apada pratikriya.
Eine koordiniertere Katastrophenreaktion.
Apatkalin agencya.
Notfallagenturen.
Ke beech.
Über.
Vaigyanik sansthan.
Wissenschaftlichen Institutionen.
Sahayog.
Zusammenarbeit.
Suvidha pradan karta hai.
Erleichtert.
Ki nagrik.
Das Bürger.
Nikasi yojanae aur suraksha upay.
Evakuierungspläne und Sicherheitsmaßnahmen.
Mahatvapurn hain.
Sind wesentlich.
Samjhe.
Verstehen.
Sarvajanik Shiksha Abhiyan.
Öffentliche Aufklärungskampagnen.
Sunishchit karne ke liye.
Gewährleisten.
AFAD ki vyapak drishtikon.
AFADs umfassender Ansatz.
Avsanrachna Mulyankan.
Infrastrukturbewertung.
Aur Samudayik Outreach Karyakram.
Und Programme zur Gemeindearbeit.
Bhukampiya Nigrani.
Seismische Überwachung.
Shamil hain.
Einschließlich.
Zor dete hain.
Betonen.
Taza nishkarsh.
Die neuesten Erkenntnisse.
Bhukamp ghatnaon ki anishchayata.
Die Unvorhersehbarkeit von Erdbebenereignissen.
Lagatar satark rehne ka agrah karte hain.
Mahnen zu kontinuierlicher Wachsamkeit.
Apne parivarik suraksha yojanaon.
Ihre Familiensicherheitspläne.
Apatkalin kit.
Notfallpakete.
Aur samiksha kare.
Und überprüfen.
Tayar kare.
Vorzubereiten.
Niyamit roop se.
Regelmäßig.
Nivasi.
Bewohner.
Yaad dilaye jate hain.
Werden daran erinnert.
Avashyak hain.
Benötigt für.
In pahalon ko banaye rakhne ke liye.
Um diese Initiativen zu erhalten.
Aur kshetriya lachilapan badhane ke liye.
Und die regionale Resilienz stärken.
Lagatar vitt poshan aur sarkari samarthan.
Kontinuierliche Finanzierung und staatliche Unterstützung.
AFAD ki apada tayari ke prati pratibaddhata.
Das Engagement der AFAD für Katastrophenvorsorge.
Anya kshetron ke liye.
Für andere Regionen.
Ek model.
Ein Modell.
Seismik khatron ke prati pravan.
Seismisch gefährdet.
Seva deti hai.
Dient als.
Antata.
Endlich.
Bhavishya ke bhukampon ke prabhav ko kam karne ke liye.
Um die Auswirkungen zukünftiger Erdbeben zu verringern.
Mahatvapurn hai.
Ist wichtig.
Vaigyanik data ko samudayik sahbhagita ke saath ekikrit karna.
Die Integration wissenschaftlicher Daten mit dem Engagement der Gemeinschaft.
Antarashtriya sahyog karta hai.
Und arbeitet international zusammen.
Nigrani karna jari rakhta hai.
Setzt die Überwachung fort.
Bhukamp tayari ki ranneetiyon ko badhava diya ja sake.
Um Strategien zur Erhöhung der Erdbebenvorbereitung zu verbessern.
Bhukampiya gatividdhi.
Seismische Aktivität.
Is bhukampiya kshetra mein.
In dieser seismischen Zone.
Ujagar karta hai.
Hervorhebend.
एगियन सागर में हाल ही में 4.9 तीव्रता का भूकंप।
Das jüngste Erdbeben der Magnitude 4,9 in der Ägäis.
स्थायी भूवैज्ञानिक अस्थिरता।
Die anhaltende geologische Volatilität.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.